माहिती आहे.
हो, पण त्याचे नेमके फायदे काय?
घर बसल्या आपल्याला पीएफ रकमेची माहिती एसएमएस द्वारे अथवा इंटरनेटवर पाहता येईल.
बर.
तसेच कंपनीच्या सही शिक्क्याशिवाय पीएफ मिळवता येईल. पण यासाठी आपला आधार नंबर आणि बँक अकाउंट नंबर कंपनी मार्फत UAN शी जोडायला विसरू नका.
अधिक माहितीसाठी पीएफ कार्यालयाशी संपर्क साधा.
आता तुमच्या घरातल्या बालगोपालांच्या तब्येतीचं टेन्शन सोडा आमच्यावर, आयुष बाल रुग्णालयावर.
राजकांती जीवनदायी योजनेअंतर्गत लहान मुलांसाठी मोफत शस्त्रक्रिया व उपचार, सोबतच काचेची पेटीची सुविधा मोफत उपलब्ध, सर्व प्रकारच्या कॅशलेस व मेडिक्लेम सुविधा उपलब्ध. आयुष बाल रुग्णालय, निमाणी बस स्टॉप समोर, पंचवटी, नाशिक. संपर्क 6060001.
आज पण जेव्हा लोक भेटतात तर परिणीता मधील माझ्या आदर्शवती आणि मजबूत महिलेच्या भूमिकेचं कौतुक करतात. पण खरी नटी विद्या बालन नाही, प्रियांका भारती आहे, ज्यांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पतीचं घर सोडून इज्जत आणि स्वच्छतेसाठी घरात शौचालयाची मागणी केली. प्रियांका भारतीच्या या विचाराने त्यांना एका सामान्य महिलेपासून खास बनवले. आपणही विचार करा, घरात शौचालय बांधा आणि वापर करा. सुरू करूया निर्मळ भारत अभियान, जिथे विचार तिथे शौचालय. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाद्वारे जनहितासाठी जारी.
स्वच्छ भारत अभियान, एक पाऊल स्वच्छतेकडे.
वोडाफोन प्रेझेंट.
हो जाना पलकों पे कांटों को सजाना.